श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नववा अध्याय भक्तियोगाचा अध्याय, ज्यात राजविद्या राजगुह्य या गोष्टी चाललेल्या आहेत, त्याचे आपले 23 श्लोक झालेले आहेत। आणि 23व्या श्लोकात त्यात सांगितलं होतं का 10 ही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहीची होती, आणि इही सेविले विषय जाती एकाची ठाई। म्हणून एकाच ठिकाणी आपली श्रद्धा दृढ करा। जागोजागी 17 ठिकाणी 17 देव, याच्यातून काही निष्पन्न होत नाही। आज 24वा श्लोक आपण घेऊया। 24 आणि 25 या श्लोकांवर निरूपण आज होईल। सुरू करूया अध्याय 9वा, श्लोक 24 आणि 25। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च, न तु माभिजानन्ति तत्वे नातस्य वन्ति ते। कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि मीच स्वामी आहे। लोक मला यथार्थ स्वरूपाने जाणत नाही म्हणून ते घसरतात, म्हणून त्यांना भ्रम पडतो। एरवी पाहे पा पंडुसुता, या यज्ञोपहारा समस्ता, मी वाचुनी भोक्ता कवणु आहे। मी सकळा यज्ञांच्या आदी, आणि यजनाया मीची अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले। गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पी जे देव पितरो देशे, माझे मज देती तैसे परियाना निमावी। म्हणोनी ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथे आले। देवांची भक्ती करणारे देवत्वात पत जातात, कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि मीच स्वामी आहे। अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च, मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे। मला यथार्थ रूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरतात। एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे। हे देव तर नावाला आहेत फक्त। सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि सर्व यज्ञांचा शेवटही मीच आहे। अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भजले। ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले, म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, अगदी त्याप्रमाणे माझेच मला परत देता। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात। म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात, कारण त्यांची श्रद्धा हे माझ्या ठिकाणी स्थिर नसते। यांति देवव्रतान देवान पितृन यांति पितृव्रताः, भूतानि यांति भूतेज्या यांति मध्याजिनोऽपि माम्। देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात, आणि माझे पूजन करणारे मद्रूप होतात, माझ्यासारखे होतात। मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहणी, ते शरीर जाती क्षणी देवची जाले। अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तयांते पितृत्ववरी। का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते, जिही आमी चारी की तयाते उपासिले, तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया। मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वा निला वाचा, सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारिला, जिही दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा। मनाने वाचेने आणि सर्व इंद्रियाने ज्यांचा भजन प्रवाह इंद्रासारख्या देवांच्या मार्गाकडे असतो, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते। अथवा श्राद्ध पक्ष वगैरे जे आपण करतो, पितरांची व्रते करतो, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकांची प्राप्ती होते। एक देवलोक असतो, एक पितृलोक असतो, एक स्वर्गलोक असतो, तर ते पितृलोकापर्यंत जातात। किंवा काही लोक भूत खेचर या अशा क्षुद्र देवतांची, श्रेष्ठ दैवते आहेत असे समजून त्यांची पूजा करतात, आणि जारण मारण उच्चाटन बली देणे बळी प्रथा करणे हे सर्व तामसी कर्माने उपासना करतात। त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो, त्यांचे शरीर पडते आणि नंतर त्यांना भूत खेतादिकांची गती मिळते। याप्रमाणे ज्यांनी ज्या हेतूने कर्म केले असतील ना, ती त्यांना तशी फलद्रूप होतात। मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली आणि वाणीने माझेच वर्णन केले, सर्व अंगानी व सर्व ठिकाणी मीच समजून त्यांनी नमस्कार केला, व ज्यांनी दानपुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्या प्रीत्यर्थच केले, असे माझे भक्त फार महत्त्वाचे, सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारीला जिही, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा। त्यांचं काय होते? जिही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची घाले, जयांचे जीवित्व जोडले मज चिलागी, जे अहंकारु आहात आंगी, आम्ही हरीचे भुषावया लागी, जे लोभिये एकची जगी माझे निलोभे, जे माझे निकामे सकाम, जे माझे निप्रेमे सप्रेम, जे माझिया भुली सभ्रम नेणती लोक, जयांची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज, ते मरणा ऐली चकडे, मज मिळोनी गेले फुडे, मग मरणी आणिकी कडे जातील केवी। ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरिताच आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे असे समजतात की आपलं जे आयुष्य आहे ते परमात्म्या प्रीत्यर्थ आहे, आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता सर्व खर्ची पाडतात आणि स्वतःसाठी ते काहीही मागत नसून सर्व काही परमात्म्याच्या ठाई अर्पण करतात। जी ही मातेची अध्ययन केले, सर्व अभ्यास केला, कायमस्वरूपी हरिनाम ऐकत राहिले, हरिनाम घेत राहिले, कायमस्वरूपी कीर्तनात रंगले दंगले, जे आत बाहेरी मियाची घाले, ज्यांनी आत आणि बाहेर मलाच पूर्णत्वाने केले आहे, जयाचे जीवित्व जोडिले मजची लावी, त्यांनी आपलं सर्व जीवन माझ्यावरच ओवाळून टाकलेलं आहे, आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरविण्याकरिता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, कशाचा अहंकार घेतात? हरीचे दास असण्याचा। जे जगात एका माझ्याच लोभाने लोभी आहेत, दुसरा त्यांना कोणताच लोभ नाही, जे माझ्याविषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहे, आणि जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे अगदी वेडे झाले आहे, म्हणून लोकांना ते जाणत नाही आणि लोक त्यांना वेडं समजतात. वेडा रे वेडा, ज्यांची शास्त्रे मलाच जाणतात, जे अशा मंत्राचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले आहे, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाची निश्चय करून ऐक्य झालेले असते, ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील. मंडळी, तुम्हा सर्वांना रामकृष्ण परमहंसाचा प्रसंग माहिती आहे. रामकृष्ण परमहंसांना पागल ठाकूर म्हणायचे लोक, पागल, कारण ते ठाकूर म्हणजे देव, परमात्मा. त्या परमात्म्याच्या चरणी इतके वेडे होऊन जायचे की त्यांना तहान भूक नाही, त्यांना रात्र दिवस नाही, कधी झोपावे कधी उठावे, कधी हसावे कधी रडावे, काहीच काही माहीत नव्हतं. पण लोकांना हे माहीत होतं की यांच्यामध्ये परम चैतन्य आहे, तरी पण प्रेमाने पागल ठाकूर म्हणायचे. पागल म्हणण्याची वेळ आली इतपत ते पूर्ण परमात्ममय होऊन गेलेले होते. आणि बाकी त्यांच्या जीवनाबद्दल आपण काय सांगायचं, तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे उच्च प्रतीचे परमात्मे ते स्वतःच परमेश्वर असतात, म्हणून त्यांना पागल ठाकूर म्हणायचे. म्हणून मध्याजी जे जाहाले ते माझ्या सायुज्या आले, जिही उपचार मिशे दिदले आपण पे मज, पै अर्जुना माझ्या ठाई आपण पेन वीण सौरसू नाही, मी उपचारी कवणाही ना कळेगा, एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी ते ची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काही चिनवे, अथवा यज्ञ ज्ञानादी किरीटी का तपे हनजे हुटहुटी, ते तृणा एका साठी न सरे येथ, पाहे पा जाणीवे चेनी बळे, कोणी वेदा पासुनी असे आगळे, की शेषाहुनी तोंडागळे बोलके आथी. याकरिता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत ते माझ्या सायुज्य सिद्धीला म्हणजे मोक्षाला पावतात, त्यांना सायुज्य गती प्राप्त होते. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. जीवभाव, जीवभाव म्हणजे भाव म्हणजे माहिती आहे आपल्याला, आणि जीव म्हणजे पण मी सांगितलं होतं, त्या आत्म्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे तो आपला जीव आहे. आणि या तिन्ही गुणांच्या पाशाणी, रजतम सत्व, या तिन्ही गुणांच्या पाशाणी तो जीव वेढल्या जातो, तो पाशामध्ये बांधल्या जातो. जेव्हा हे पाश तुटून तो जीव पूर्णपणे आत्म्याशी एक होईल, जीव आणि शिव हे दोन्ही पाखरं एकाच फांदीवर बसून एक पाखरू होईल दोघांचं, त्याला म्हणतात सर्वस्व अर्पण करणे, आपला जीवभाव अर्पण करणे, एक जीव होणे. असं जर एखाद्या भक्ताचं झालं तर अर्जुना, अशा भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने कोणालाही वश होत नाही, मी कोणालाही कोणाच्याही काबूमध्ये येत नाही, कोणालाही वश होत नाही, कोणी मला पकडू शकत नाही. जोपर्यंत तो जीवभाव अर्पण झाला नाही, जोपर्यंत समर्पणाची भावना आली नाही, जोपर्यंत जीव हा शिवाशी एक जीव झाला नाही, होमोजिनियस झाला नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. येथे जो मी परमात्मस्वरूप, मी परमात्मस्वरूप जाणले असे म्हणतो ना, त्यास ते खास काही कळत नाही असे समजावे. जो कोणी असा वादा करत असेल, असा दावा करत असेल, वादा नाही दावा करत असेल की मी परमात्म्याचं असली स्वरूप जाणलं, क्लेम करणारे, मोठ्या मोठ्या पांडित्याच्या गोष्टी करणारे, मोठमोठे विद्वत्तेच्या गोष्टी करणारे, संस्कृतचे मोठे मोठे श्लोक फोफारणारे, असे जे हे सांगत असतील की मी परमात्मस्वरूप जाणले, खरे काय ते मी जाणले असे म्हणणारे लोक असेल, तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको, कारण त्यांनाच काहीच कळले नाही. कारण ज्यांना हे कळले ते सांगण्यासाठी शिल्लकच उरले नाही. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो ना, तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो, तो काहीच झाला नाही असे समजावे. जो म्हणत असेल की मी रात्रंदिवस ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरी ऐकतो, आणि ज्ञानेश्वरीची एक ओवीही आचरणात नसेल, तर त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकलीच नाही, तो काहीच झाला नाही असे समजावे. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून देईन किंवा मी भगवत प्राप्ती करून घेईल असा क्लेम जर कोणी करत असेल, असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल ना, तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. त्याची वर्थ जे आहे ना, ते एका गवताच्या तणा इतकी नाही, एका काडी इतकी अवकात नाही. अर्जुना विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे का? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कुठे कोणी आहे का? यांचाही जिथे लाग लागत नाही, तर अशा तोंडांनी गप्पा मारणाऱ्या लोकांचा काय लागणार? तो ही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणोनी बहुडे, येत सनकादिक वेडे पिसे जाले, करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेवी जैल शूळ पाणी, तोही अभिमानू सांडुनी पायवणी माथा वाहे, ना तरी आथिले पणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारिखिया दासी घरी जियेते, तिया खेळता करी घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची, तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा येऊ ते जया पाहती, ते कल्पवृक्ष. तो शेष नाग, तो देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. त्याला कितीतरी तोंड असतात, कितीतरी तोंडाने तो फुंफुं आवाज करतो, त्याची सुद्धा हिंमत पडत नाही. दुसरे जे वेद, तो मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो. वेदाच्या वेगवेगळ्या ऋचा असतात, पण माझ्या ठिकाणी त्याचाही लाग लागत नाही. माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकादिकासारखे थोर ऋषी मुनी अगदी वेडेपिसे झाले आहेत. तपस्व्यांची निवड करू गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल असा कोण तपस्वी आहे? सर्वात मोठा तपस्वी ध्यानी तर तो महादेव आहे ना. त्या शिवशंभूला देखील अभिमान टाकून माझे चरणोदक म्हणजे गंगा मस्तकावर धारण करायला लागली. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोणी आहे का? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रीयेसारख्या दासी आहेत, ती लक्ष्मी भातुकलीच्या खेळामध्ये खेळताना घरकुलास अमरावती हे नाव देते. खेळता खेळता जे घर तयार करते त्या घराचे नाव अमरावती असते, म्हणजे इंद्रलोक. तर मग त्या इंद्रलोकामध्ये इंद्रादिक, इंद्र वगैरे हे त्यांच्या खेळातील बाहुल्याच होणार ना. मग खेळाचा कंटाळा आला म्हणजे जसे लहान लेकरं तो खेळ मोडून टाकतात, ते घरकुले मोडून टाकतात, तसा ते मोठमोठे इंद्रासारखे देव रंक होतात. त्यावेळी ते घरकुल मोडतात आणि त्यावेळी इंद्र जे मोठे मोठे राजे आहे ते भिकारडे होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्षच होतात, एवढी त्यांची योग्यता. ऐसे जीचिया जवळका, सामर्थ्य घरीचिया पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येथ, मग सर्वस्वे करूनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुआवयाचिया दैवा पात्र जाहली, म्हणोनी थोरपण पर्रांची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, पै जगा धा कुटे होईजे तै जवळिक माझी, अगा सहस्त्र किरणाची दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी, तेथ खद्योतका हुटहुटी आपुले नितेजे, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेठ शंभूचे ही तप न पुरे, तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणुला हे। या लागी शरीर सांडो वा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे कुरवंडी करुणी। जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्यांची मुख्य मालकीन लक्ष्मी, तिचीही माझ्याजवळ काय किंमत, तिचीही त्या परमात्म्या स्वरूपी काही किंमत नाही। हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करते ना, आणि सर्वस्वी अनन्य होऊन माझी सेवा करू लागली, त्यावेळीच ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली, म्हणजे त्यावेळी ती माझी बायको होऊ शकली। कशाचा? आपल्या सर्व ऐश्वर्याचा अभिमानाचा त्याग केला आणि सर्वस्वी मला भजायला लागली, अनन्य भावानी मला भजायला लागली, जीवभाव माझ्यावर ओवाळून टाकला, तेव्हा ते माझे पाय धुण्याच्या लायकीची झाली। एवढ्याकरता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा। शास्त्रा अध्ययन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्र अध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी। जगतामध्ये अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते, त्यापूर्वी माझे सान्निध्य मिळू शकत नाही। अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो। दिसतो का दिवसा चंद्र? जेव्हा सूर्याचा प्रखर उष्ण प्रकाश असतो, दिवसाचे 12 वाजलेले असतात, त्यावेळी चंद्र दिसू शकत नाही। त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यक्षिशित प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? मला वेदशास्त्र मुखोद्गत आहे, मी मोठे मोठे यज्ञ करू शकतो, मी संस्कृतातून पांडित्य दाखवू शकतो, या सर्व गोष्टीचा डौल कशाला मिरवावा? अगदी त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणासुद्धा जेथे चालत नाही आणि शिवशंकराचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि अजागळ लोकांचा प्रवेश कसा होईल बरे? जर प्रवेश करायचा असेल तर परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे। तसेच संपत्तीचा, बुद्धीचा, विद्वत्तेचा हा फुंज ओवाळून टाकून द्यावा। कसल्याही प्रकारचा गर्व किंवा अभिमान किंवा अहंकार बाळगून माझ्यापर्यंत येताच येत नाही। हे सर्व माझ्यापर्यंत यायचीचा जो मार्ग आहे त्याच्या पहिल्या पायरीच्या खालीच सोडून यायचं असते, तेव्हा माझ्यापर्यंत कोणी येऊ शकतं। मंडळी, आजचा भाग इथेच थांबूया। उद्या आणखीन सुंदर भाग येणार आहे। ज्या पद्धतीने आपण पूजा करतो देवाची, देवावर जर आपली प्रीती असेल, आपली देवाला जर पूर्ण पूजा मान्य असेल, तर देव काय करतो ते आपल्याला उद्या 26व्या श्लोकापासून पुढे समजणार आहे। आज इथेच थांबूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।